श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 56वी ओवी काल सुरू केली होती, त्याचा पहिला भाग काल घेऊन झाला होता। आज दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करू। ओवी येचे करुणी व्याज तू आपण या ते बुझ, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे। ज्याप्रमाणे दिवा प्रकाशित झाल्यानंतर तो स्वतःला दिसतो, तसे आत्तापर्यंत तुला जो मी मजकूर लिहिला त्या मजकुरातून तू स्वतःला समजून घे। तुझ्यासाठी मी जे हे केले त्याचे सहाय्य घेऊन तूही तुला जाणून घे चांगदेवा, आणि हेच तुझ्या आणि माझ्या या अद्वैतातील भेटीचे खूप मोठे रहस्य आहे। आज त्या निरूपणाला त्या विश्लेषणाला आपण पुढे घेऊन जाणार आहोत। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। काल आपण चर्चा केली की जसा दिवा स्वतःला स्वतःच्या प्रकाशानेच पाहू शकतो, पेटलेल्या प्रकाशमान दिव्याला पाहण्यासाठी दुसरा दिवा वेगळा आणावा लागत नाही। जर दुसरा दिवा आणावा लागत असेल तर हा दिवा प्रकाशमान नाहीच, किंवा त्या दिव्याला माहीतच नाही की आपण प्रकाशित आहोत किंवा प्रकाशमान आहोत। म्हणून तसे आपले आत्मस्वरूप पाहण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही। कुठल्या देवळात जायची गरज नाही, कुठे भजन कीर्तनात जाण्याचीही गरज नाही। खऱ्या अर्थाने जर आपण हे समजू शकलो तर बाकी सगळ्या गोष्टी सहाय्यकारी आहेत, त्या सपोर्टिव्ह आहेत। पण मूळ गोष्ट आपले स्वरूप आपण पाहणे, आपण अनुभवणे आणि आपण ती परमात्मा वस्तूच आहो याचा ठाम निर्णय होणे। तो आत्मा स्वयं प्रकाशित असून तोच इतरांनाही प्रकाशित करीत असतो, आणि जो इतर सर्वांना प्रकाशित करतो त्याला मग इतर कोणत्या प्रकाशाने पाहावे। पण हे अनुभवण्यासाठी, हे फील करण्यासाठी सद्गुरूंच्या तत्वबोधाची आवश्यकता आहे। एक आत्मसाक्षात्कारी सद्गुरू जेव्हा आत्मसाक्षात्कार घडवून आणतो तेव्हा हे शक्य होते। सर्व गुरु सद्गुरू नाहीत, आणि सर्व सद्गुरू आत्मसाक्षात्कार घडवून आणू शकत नाही। ते आत्मसाक्षात्कारी असावेत आणि त्यांना दुसऱ्यांना द्यायची इच्छा असावी। इतरांना सुद्धा हे ज्ञान मोकळे करून द्यावे असे एखाद्या सद्गुरूला वाटणे, हे पण त्या सर्व शक्तिशाली परमात्म्याची इच्छाच असते। बऱ्याच गोष्टी सांगून समजत नाही, आणि एखाद्याला जर अनुभवता आल्या तर तो आपल्याला सांगू शकत नाही, कारण हे शब्दाने सांगता येण्याचा विषय नाही। आणि सांगण्याचा जरी प्रयत्न केला तर तो शेवटी शब्दांनी सांगणार ना। मग आपण म्हणू की यावर आमचा विश्वास बसेल कसा। जगामध्ये असे खूप बुवा आहेत, स्वतःला गुरु सद्गुरू म्हणून असे खूप आहेत। मोठे मोठे श्लोक संस्कृत, मोठ्या मोठ्या गप्पा हाकणारे खूप आहेत, पण वेदाचा अर्थ हा खरा संतांनाच कळतो। म्हणून तुकोबाराय म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इरानी वहावा भार माथा। वेदांचा खरा अर्थ तो आमासीच ठावा. आमासीच म्हणजे समर्थ अशा संतांना, समर्थ अशा सद्गुरूंनाच तो माहिती आहे. हेरांनी व्हावा भार माथा, बाकीच्यांनी मोठी बुद्धी दाखवून बुद्धिविलास दाखवून तो भार वाहण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाचा बोध सद्गुरूच देऊ शकतात, आणि त्यासाठी गुरु आणि शिष्य एकरूप होणे, एकरस होणे अत्यावश्यक आहे. गुरु आणि शिष्य वेगवेगळे राहून सुद्धा त्यांना तो अनुभव येऊ शकत नाही. अमृत अनुभवामध्ये माऊली म्हणतात, नाना कापरू आणि परिमळू कापूरची केवळू गोडी आणि गुळू गुळूची जेवी. नाना कापरू आणि परिमळू. आता कापूर आणि परिमळ हे दोन वेगवेगळे नसून दोघांमिळून कापूरच आहे, नाही का? कापूर त्याच्या डबीमध्ये ठेवला कापूर आणि त्याला उघडला तर त्यातून आपोआपच सुगंध येतो, आणि तो सुगंध फक्त कापूरातूनच येतो, नाही इतर कुठल्याही वस्तूमधून कापूराचा सुगंध येऊ शकत नाही. म्हणून कापूर आणि सुगंध हे दोन मिळून जसा केवळ कापूरच आहे, तसेच गोडी आणि गुळ हे दोन मिळून गुळच आहे. गोडी आणि गुळू गुळूची जेवी. ही गोडी गुळाची आहे, साखरेची आहे, निरनिराळी गोळी, पण गुळाची गोळी गोडी गुळाचीच आहे. तैसा गुरु शिष्य मिसे हाची एक उल्हासे जरी काही दिसे दोन्ही पणे. त्याप्रमाणे जरी गुरु आणि शिष्य द्वैत भावाने वेगवेगळे दिसत असले तरी गुरु शिष्याच्या निमित्ताने एक श्री गुरुच विलास करतो. म्हणजे गुरुत आणि शिष्यामध्ये काही भेद नसतो, अशी अभेद स्थिती गुरु आणि शिष्याची झाली पाहिजे. त्याला खरंच समर्पण म्हणतात. गुरु आणि शिष्य हे दोन नसून इथे चैतन्य रूपामध्ये एकच झाले पाहिजेत, तर मग ही अनुभूती घेता येईल. दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे, या ओवीचं जे मर्म आहे, दिवा दिव्यालाच स्वतःच्या रूपाने पाहतो तसा सद्गुरू शिष्याच्या रूपाने स्वतःलाच पाहतो. तिथे शिष्य म्हणून वेगळा उरतच नाही, आणि म्हणून तो शिष्यही सद्गुरूच होऊन जातो, नाही का? कापूर कापराचा सुगंध, गुळ किंवा गुळाची गोळी. तर जसं तिथे कापूर आणि गुळ हेच शिल्लक उरतात, तसा गुरु आणि शिष्य याच्यामधला द्वैत भाव गेला पाहिजे आणि तिथे गुरुच एक शिल्लक राहिला पाहिजे. सद्गुरूच्या कृपेने काय होऊ शकत नाही. सद्गुरूच्या कृपेने संत एकनाथ महाराज सांगतात की सद्गुरूची कृपा झाली म्हणजे काय होते. धन्य कृप गुरु कृपा जाहली अहंता ममता दूर गेली घालुनी ज्ञानांजन डोळा दाविला स्वयं प्रकाश गोळा बोधी बोधियले मन नाही संकल्पांसी भिन्न देह विदेह निरसले एका जनार्दनी धन्य केले. धन्य गुरुकृपा झाली, अशी गुरुची कृपा झाली अहंता ममता दूर गेली. हा अभंग आपण आधी पण दोन तीन भागांमध्ये घेतलेला आहे, दोन तीन ओव्यांमध्ये या अभंगाचा आपण वापर केला. धन्य गुरुकृपा झाली आणि अहंता ममता दूर गेली. अटॅचमेंट इगो या दोन्ही त्या गुरुकृपेमुळे दूर गेल्या. घालूनी ज्ञानांजन डोळा दाविला स्वयंप्रकाश गोळा. स्वयंप्रकाश गोळा म्हणजे इथे आत्म्याला गोळ्याच्या रूपात व्यक्त केलंय. तो असतो तसाच असं नाही, पण तो आत्मस्वरूपाचा प्रकाश गोळ्याच्या रूपाने माझ्या डोळ्यामध्ये ज्ञानाचं काजळ लावून मला दाखवला सद्गुरूंनी. बोधी बोधी आले मन नाही संकल्पाशी भिन्न. मनाचे संकल्प विकल्प सर्व सुटून गेले कारण गुरुचा बोध त्या मनात ठसला. गुरुच्या बोधाने माझ्या मनाला बोधलं आणि त्यामुळे मन संकल्प विकल्प करायला विसरलं. देह विदेह निरसले एका जनार्दनी धन्य केले. देह विदेह म्हणजे मी देह आहे ही स्थिती तर गेलीच गेली, पण मी एक आत्मा आहे ही स्थितीसुद्धा केव्हाची कुठे विलयाला गेली माहीत नाही. पण आता मी स्वयंप्रकाशित स्वयंप्रकाशच आहे. आपल्या सर्व संतांनी सर्व महात्म्यांनी सद्गुरु कृपेचे महत्त्व आपापल्या अभंगातून सांगितलेले आहेत. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि इतरही अनेक संत, ज्ञानोबा, निळोबा, गोरा कुंभार, सावतामाळी, सर्वांनी गुरुकृपेचे हे अभंग, गुरुकृपेची गुरुनी केलेली कृपा त्याबद्दलचे आभार प्रदर्शन, त्याबद्दलचं त्यांचे उद्गार आपल्या अभंगातून व्यक्त केलेले आहेत. तसेच संत नामदेव महाराज आपल्या सद्गुरूंची स्तुती करताना सांगतात की सद्गुरू विसोबा खेचर याच्या अनुग्रहाने नामदेवांना जी स्थिती प्राप्त झाली ती इथे अभंगातून सांगत आहे. विसोबा खेचर. सद्गुरु सारिखा सोयरा जीवलग तोडिला विद्वेग संसारीचा काय उतराई हो कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाखविले डोळा दधली प्रेम कळा नाम मुद्रा डोळ्याच्या डोळा उघडला जेणे लेवविले लेणे आनंदाचे नामा म्हणे निकी सापडली सोय न विसंबे हे पाय खेचराची. सद्गुरु सारखा सोयरा जीवलग. सद्गुरु सोयरा, सद्गुरु जीवलग, सद्गुरुला जीवलग पण म्हटलं. आजकाल आपण फ्रेंड, फिलॉसफर अँड गाईड असा शब्द वापरतो. सोयरा जीवलग म्हणजे तेच आहे. यू आर माय फ्रेंड, फिलॉसफर अँड गाईड. ते काही नसून सोयरा जीवलग. सद्गुरु सारिखा सोयरा जीवलग तोडिला उद्वेग संसारीचा. आणि संसाराचा उद्वेग, संसाराची जी भानगड पाश बंद संसाराचे हे त्या सद्गुरूंनी सगळे तोडून टाकले. काय उतराऊ होऊ कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले. त्याची काय उतराई देऊ, मी काय गुरुदक्षिणा देऊ, माझ्यावर एवढा मोठा उपकार केला, एवढं मोठं पारितोषिक मला दिलं की आता मला जन्मालाच यायचं नाही, माझा हा अखेरचा जन्म आहे. माझे सुख मज दाखविले डोळा दिदली प्रेम कळा नाममुद्रा. नामस्मरणाचा असा मंत्र मला दिला की माझे सुख कशात आहे हे मला दाखवून दिले. याच डोळ्यांनी मी कोण आहे हे मला जाणवून दिले. आणि प्रेमाची दुर्लभ अशी कळा नाममुद्रा, नामस्मरणाची मुद्रा ही मला दिली. असं म्हणतात की ज्यावेळी नामदेव महाराज पहिल्यांदा या चार भावंडांना भेटले त्यावेळी नामदेवांसोबत जनाबाईसुद्धा होती. आणि ज्यावेळी ते त्यांची भेट झाली त्यावेळी नामदेवांना यांची योग्यता काय आहे याचा अनुभव नव्हता. बरेचदा या ग्रुपवर आधी आपण म्हटलं की जेवढे काही शरीर आहेत प्रत्येक शरीराचा दोष आहे. स्वामी शिवकृपानंद स्वामी नेहमी सांगत असतात ते शरीर कोणाचंही असो, ज्यांना आपण राम कृष्ण देव बुद्ध म्हणतो त्या शरीरांचे सुद्धा दोष असतातच. निर्दोष असं कुठलं शरीर होऊच शकत नाही. परमात्मा हा काही माणूस नाही आहे, परमात्मा हे विश्व चैतन्य आहे. तो काही दोन पाय दोन हात किंवा चार हात धारण करणारा असा काही माणूस नाही आहे. ते काही शरीर नाही आहे. जे शरीर आहे ते भूत या शब्दामध्ये मोडतं, भूत आदिभूत. तर ते अधिभूत जे असतं, कोणतंच अधिभूत माणूस नाही, प्राणी नाही, कोणतंच नाही, जगातलं कोणतंच शरीर असं नाही ज्याच्यामध्ये दोष नाही. तर म्हणतात की नामदेव ज्यावेळी आले होते पहिल्यांदा भेटायला, तर त्यांच्याही मनात एक्झॅक्टली हेच आलं की ही लहान लेकरं. नामदेव वयाने यांच्यापेक्षा मोठे होते, निवृत्तीनाथापेक्षा पण ते 4-5 वर्ष मोठे होते नामदेव महाराज. ज्ञानेश्वरांचं आणि त्यांचं वय अंतर जवळजवळ 10-12 वर्षाचं अंतर होतं, 8-10 वर्षाचं अंतर होतं. आता ते मोठे असल्यामुळे त्यांना वाटायचं की ही लहान लहान लेकरं यांना काय माहिती, आणि मुक्ताई तर खूपच लहान होती. 2-2 वर्षाचं जरी अंतर धरलं, काही ठिकाणी 3-3 वर्षाचं दिलेलं आहे, काही ठिकाणी 2-2 वर्षांचं दिलेलं आहे, पण 2-2 वर्षांचं जरी अंतर धरलं तर ते 1297 1297 मध्ये मुक्ताबाईंची समाधी झालेली होती. आणि मुक्ताईचा जन्म 1279 जन्म होता आणि 97 मध्ये समाधी होती. तर टोटल 18 वर्ष ज्यावेळी ते त्यांची गाठ पडली होती नामदेवांची, तर त्यावेळी त्यांना असं वाटलं होतं नामदेवाला की हे काय आपल्याला सांगणार, पण ती मुक्ताई होती पहिल्यांदा जिने गर्वशेष केला होता. त्यावेळी तिने आपले 1-2 अभंग नामदेव येत्या क्षणीच तिथे तयार झाले होते, तो उपदेश केला होता. त्या उपदेशावरून नामदेवांना ताबडतोब लक्षात आलं, ताबडतोब त्या क्षणीच लक्षात आलं, कारण नामदेवसुद्धा सिद्ध होतेच, त्या क्षणीच लक्षात आलं की हे खूप मोठे सिद्ध योगी आहेत चारही भावंड. माझे सुख मज दाखविले डोळा, दिदली प्रेम कळा नाम मुद्रा. विसोबा खेचर त्यांचे गुरु. आता विसोबा खेचर हे कोण होते तुम्हाला माहीत आहे? विसोबा चाटी होता. विसोबा चाटी आता थोडंसं गहिवर येईल त्याच्यामुळे आता जाऊ द्या, इथे त्याच्याबद्दल बोलत नाही, कधी विषय निघेल तेव्हा सांगेल. डोळ्यांचा डोळा उघडिला जेणे, लेवबिले लेणे आनंदाचे. त्या सद्गुरूचे माझ्यावर इतके उपकार आहे की डोळ्यांचा डोळा त्यांनी उघड करून दाखवला. नामा म्हणे निकी साबडली सोय, न विसंब हे पाय खेचराचे. त्या विसोबा खेचराचे पाय मी सोडू शकत नाही, कारण त्याच्यामुळेच निकी सापडली सोय, माझी एवढी मोठी सोय झाली. सद्गुरूसारखा जीवलक सोयरा मिळाला म्हणूनच संसाराचा पाश बंधन तोडला आहे. त्यांच्या उपकारांचे ऋण मी किती फेडू, आता मला परत जन्म घेणे नाही. आणि असे करून डोळ्यांचा डोळा म्हणजे आत्मज्ञान डोळा किंवा ज्ञान चक्षु हे माझे उघडून दिले. प्रेमाची नाममुद्रा जपासाठी सदैव प्राप्त झाली. माझे आत्मसुख हे मला प्राप्त झाले. आत्मानंदाचा अलंकार माझ्या गुरुनी माझ्या गळ्यात घातला. मला उत्तम संधी प्राप्त झाली, त्यामुळे माझे सद्गुरू विसोबा खेचर याचे चरण मी कधीही सोडणार नाही. चांगदेव 65 मध्ये या सर्व संत विभूतींचे मनोगत अत्यंत संक्षेपाने आणि कुशलतेने दृष्टांतामधून ज्ञानोबांनी चांगदेवांना सांगितले, उलट चांगदेवांच्या अनुभवास आणून दिले. आता नामदेव निळोबाराय हे तर प्रत्यक्ष हजर होते. ज्यावेळी चांगदेवाची ज्ञानेश्वरासोबत भेट झाली, आज 56वी ओवी इथे आपण समाप्त करतोय. येचे करूनी व्याज तू आपण याते बुझ, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. अशी ही 56वी ओवी, त्याच्यावरचं विश्लेषण आज समाप्त होते. उद्या 57व्या ओवीकडे आपण वळणार आहोत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय.